खंड दुसरा प्रकरण अकरावे ख्रिस्ती संबंध। दुसऱ्या दिवशी 1 वाजता मी बेकरच्या प्रार्थना समाजामध्ये गेलो। तेथे मिस हॅरिस, मिस गेप, मिस्टर कोट्स इत्यादींची ओळख झाली। सर्वांनी गुडघे टेकून प्रार्थना केली, मीही त्यांचे अनुकरण केले। प्रार्थनेमध्ये ज्याच्या जे इच्छेला येईल ते तो ईश्वरापाशी मागे। दिवस शांतीपूर्वक जावो, ईश्वर आमच्या हृदयाची द्वारे खोलो वगैरे हे असायचेच। माझ्यासाठी ही प्रार्थना झाली। आमच्यामध्ये जो नवीन बंधू आला आहे त्याला तू मार्ग दाखव। जी शांती तू आम्हाला दिली आहेस ती त्यालाही दे। ज्या येशूने आम्हाला मुक्त केले आहे ते त्यालाही करो। हे सर्व आम्ही येशूच्या नावाने मागत आहोत। या प्रार्थनेत भजन, कीर्तन वगैरे काही नाही। फक्त काहीतरी विशिष्ट मागणी ईश्वराजवळ करायची आणि आपापल्या स्थळी जायचे। सर्वांचा हा दुपारच्या जेवणाचा वेळ असे, अर्थात प्रार्थना करून दरेक जण जेवायला जाईल। प्रार्थनेला 5 मिनिटांहून अधिक वेळ लागत नसे। मिस हॅरिस व मिस गेब या दोघी प्रौढ कुमारिका होत्या। मिस्टर कोट्स क्वेकर पंथाचे होते। या दोन बाया एकत्र राहत। त्यांनी मला दर रविवारी आपल्याकडे 4 वाजता चहा घेण्यास बोलावले। मिस्टर कोट्स भेटले म्हणजे दर रविवारी मी त्यांना आठवड्याची धार्मिक रोजनीशी सांगायची असे, कोणकोणती पुस्तके वाचली, माझ्या मनावर त्यांचा काय परिणाम झाला याची चर्चा करीत असू। त्या बाया स्वतःचे आनंददायक अनुभव वर्णवित आणि स्वतःला वाटणाऱ्या परमशांतीविषयी सांगत। मिस्टर कोट्स हे एक निष्कपट मनाचे धर्मनिष्ठ तरुण क्वेकर होते। त्यांच्याशी माझा गाढ संबंध आला। आम्ही पुष्कळदा फिरायलाही जात असू। ते मला इतर ख्रिस्ती मंडळींकडे घेऊन जात। कोट्सनी मला पुस्तकांनी लादून काढले। जसजसा आमचा परिचय वाढत चालला तसतसे त्यांना योग्य वाटत ती ती पुस्तके ते मला वाचायला देत। मीही केवळ श्रद्धेने ती पुस्तके वाचण्याचे कबूल केले। त्या पुस्तकांसंबंधी आम्ही चर्चाही करीत असू। अशा तऱ्हेची पुस्तके सन 1893 मी पुष्कळ वाचली। त्यांची सर्वांची नावे मला स्मरतही नाहीत, पण त्यात सिटी टेम्पलच्या डॉक्टर पार्करची टीका, पियर्सनचे मेनी इनफॅलिबल प्रूफ्स, बटलरची अनॉलॉजी वगैरे होती। त्यातले काही समजत नसे, काही आवडे, काहींचा कंटाळा येई। मी हे सर्व कोट्सना सांगत असे। मेनी इनफॅलिबल प्रूफ्स म्हणजे अनेक सबळ पुरावे, अर्थात बायबलामध्ये ग्रंथकर्त्याच्या समजुतीने जो धर्म प्रतिपादिलेला आहे त्याचे समर्थन करणारे पुरावे। या पुस्तकाचा माझ्यावर काही एक परिणाम झाला नाही। पार्करची टीका नीतिवर्धक म्हणता येईल, परंतु ज्याला ख्रिस्ती धर्मातील प्रचलित समजुतींबद्दल शंका असेल अशाला मदत करू शकण्यासारखी नव्हती। बटलरची अनॉलॉजी हे फार गहन व कठीण पुस्तक वाटले। ते 5-7 वाचले पाहिजे। ते नास्तिकाचा आस्तिक बनविण्यासाठी लिहिलेले असावे असे दिसले। त्यातील ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी केलेल्या युक्तिवादाचा मला उपयोग नव्हता, कारण हा काळ माझ्या नास्तिकपणाचा नव्हता। पण येशू हाच काय तो अवतार आहे आणि तो ईश्वर आणि मनुष्य यांची जोड करून देणारा आहे अशाबद्दल जो युक्तिवाद होता त्याचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही। पण कोट्स काही असे हातपाय गाळणारे नव्हते। त्यांचे प्रेम अमर्याद होते। त्यांनी माझ्या गळ्यात वैष्णवाची कंठी पाहिली। त्यांना हे खुळू वाटले आणि ती पाहून वाईट वाटले। असले खुळू तुमच्यासारख्याच्याला शोभत नाही, आणा इकडे, तोडून टाकतो। ही कंठी तुटता कामा नये, मातुश्रीची भेट आहे। पण तुमचा तिच्यावर विश्वास आहे? तिचा गूढार्थ मला समजत नाही। ती वापरली नाही तर माझे काही अनिष्ट होईल असे मला वाटत नाही, परंतु जी माळ मातुश्रीने प्रेमपूर्वक माझ्या गळ्यात बांधली, जिच्यापासून माझे कल्याण होईल अशी तिची समजूत, तिचा मी विनाकारण त्याग करणार नाही। कालांतराने ती जुनी होऊन तुटून गेली तर दुसरी आणून बांधण्याचा लोभ मला वाटणार नाही, पण ही कंठी तुटायची नाही। कोट्सना माझ्या या युक्तिवादाची किंमत वाटली नाही, कारण त्यांना माझ्या धर्माबद्दल अनास्था वाटत होती। त्यांची तर मला अज्ञान कुपातून वर काढण्याची उमेद होती। अन्य धर्मांत थोडेसे सत्य असले तर असेल, पण सत्यरूप ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याशिवाय मला मोक्ष मिळायचाच नाही। येशूच्या मध्यस्थीशिवाय पाप प्रक्षालन व्हायचेच नाही। तिच्याविना सर्व पुण्यकर्मे निरर्थक आहेत हे मला दाखवून द्यायचे त्यांच्या मनात होते। कोट्सनी ज्याप्रमाणे पुस्तकांचा परिचय मला करून दिला त्याप्रमाणे त्यांना जे धर्मनिष्ठ ख्रिस्ती समजत असत अशा लोकांच्याही त्यांनी मला ओळखी करून दिल्या. या ओळखींमध्ये एक प्लिमथ ब्रदरनचे कुटुंब होते. प्लिमथ ब्रदरन नावाचा एक ख्रिस्ती संप्रदाय आहे. कोट्सनी परिचय करून दिलेली पुष्कळ मंडळी चांगली वाटली. ते लोक ईश्वराला भिवून वागणारे दिसले. या कुटुंबाकडून मात्र माझ्याशी पुढील प्रमाणे युक्तिवाद करण्यात आला. आमच्या धर्माची खुबीच तुम्हाला समज दिली नाही. तुमच्या बोलण्यावरून मला दिसते की तुम्हाला प्रतिक्षणी आपल्या चुकांचा विचार करावा लागतो. प्रतिक्षणी त्या सुधारून घ्याव्या लागतात. न सुधारल्या तर तुम्हाला पश्चाताप केला पाहिजे, प्रायश्चित्त केले पाहिजे. या क्रियाकांडातून तुम्ही सुटणार कधी? तुम्हाला शांती मिळणे अशक्य. आपण पापी आहो हे तर तुम्ही कबूलच करता. आता आमच्या धर्ममताची परिपूर्णता पहा. मानवी प्रयत्न फुकट आहे, तरी पण मुक्तीही पाहिजेच. पापाचा बोजा कसा उठावा? आपण तो येशूवर सोपवावा. तो तर ईश्वराचा एकुलता एक निष्पाप पुत्र आहे. त्याने वरदान दिलेले आहे की जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांची पापे तो धुवून टाकतो. ईश्वराचे हे अगाध औदार्य आहे. येशूच्या या मुक्तीच्या योजनेचा आम्ही स्वीकार केलेला आहे, त्यामुळे आमची पापे आम्हाला चिकटत नाही. पाप हे घडणारच. या जगात पापाशिवाय पाऊल तरी टाकता येईल का? म्हणूनच येशूने सर्व जगाच्या पापाचे एकाच वेळी प्रायश्चित्त करून टाकले. ज्यांना त्याच्या महाबलिदानाचा स्वीकार करायचा असेल त्यांनी तसे करून शांती मिळविणे त्यांच्या हातचे आहे. तुमची अस्वस्थता कोणीकडे आणि आमची शांती कोणीकडे? मला हा युक्तिवाद मुळीच पटला नाही. मी नम्रतापूर्वक उत्तर दिले, सर्वमान्य ख्रिस्ती धर्म हाच असेल तर तो मला पटण्यासारखा नाही. मला पापाच्या परिणामातून मोकळीक नको आहे. मला मुक्ती पाहिजे ती पापवृत्तीपासून, पापी कर्मापासून. ती मिळाली नाही तोपर्यंत अस्वस्थताच मला प्रिय आहे. प्लिमथ ब्रदरन यावर म्हणाले, मी तुम्हाला निक्षून सांगतो की हा तुमचा प्रयत्न फुकट आहे. माझ्या म्हणण्याचा पुन्हा विचार करून पहा. आणि या इसमाने बोलून दाखविले तसे प्रत्यक्ष आचरूनही दाखविले. इरादापूर्वक अनिती आचरल्याचा प्रत्यय आणून दिला. पण सर्वच ख्रिश्चनांची असली समजूत नसते हे या परिचयापूर्वीच मला माहीत होते. खुद्द कोट्स पापभीरू होते. त्यांचे हृदय निर्मळ होते. हृदय शुद्धीची शक्यता त्यांना मान्य होती. वर निर्देश केलेल्या भगिनीही तशाच होत्या. माझ्या हातात आलेल्या पुस्तकांपैकी पुष्कळ पुस्तके भक्तीपूर्ण होती, त्यामुळे त्या एका परिचयावरून कोट्सना वाटू लागलेल्या भीतीचे मी निराकरण केले आणि त्यांना आश्वासन दिले की एकट्या प्लिमथ ब्रदरनच्या अनुचित समजुतीवरून मी सगळ्या ख्रिस्ती धर्माविरुद्ध ग्रह करून घेणार नाही. मला अडचण वाटे ती बायबलविषयी आणि त्याच्या रूढ अर्थाविषयी.